विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. शिवछत्रपती पुरस्कार एक प्रकारे आपण केलेल्या मेहनतीला राजमान्यता आहे. ही राजमान्यता मिळाल्यानंतर आपल्याला शांत बसता येणार नाही. खेळाच्या विकासात योगदान देणं आणि दिशा दाखवणं हे कार्य पुरस्कार विजेत्यांना करावं लागणार आहे अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केली. सन 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण कार्यक्रमात आज पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे इथं ते बोलत होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी खेळाडूंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्याला उत्तर देताना येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये क्रीडा विभागाची कसर भरून काढण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी मैदानं उपलब्ध व्हावीत तसंच त्यांना सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात जेणेकरून देशाला चांगले खेळाडू मिळतील असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केलं. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर आणि माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते खेळाडू आदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहयोगानं आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीनं उभारलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू जीवनप्रसंग दृकश्राव्य संग्रहालयाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. क्रांतीवीर चापेकर बंधू हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामुळे भारावलेले होते. चापेकर बंधूंनी इंग्रज अधिकारी रँडचा वध केल्याच्या घटनेनं स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल्य इतिहास रचला गेला आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी निर्माण झाली असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. इतिहासाला साजेसं असं हे स्मारक तयार होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. प्रभू येशू ख्रिस्ताचा बलिदान दिन म्हणजेच गुड फ्रायडे निमित्त विविध चर्चमध्ये आज प्रभू येशूची प्रार्थना करण्यात आली. देशात आणि जगामध्ये सुख समाधान शांती बंधुभाव आपुलकी प्रेम आणि करुणा नांदो अशी प्रार्थना ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी केली. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातील 6 हस्तलिखितांचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये झाला आहे. 2000 वर्षांपूर्वी रचलेल्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचं एक हस्तलिखित तसंच भगवद्गीतेची काश्मीरी शारदा लिपीतील 5 हस्तलिखितं यांची विशेष नोंद युनेस्कोनं घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील एकलव्य प्रभात शाखेच्या वतीनं वेताळ टेकडी परिसरात आज प्लास्टिक कचरा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या अभियानात 400 किलो कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मुळा पवना इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक शेखर सिंह यांनी पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांची आज बैठक घेतली. सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात पुढील 10 वर्षातील शहरातील परिस्थिती काय असेल याचा विचार करून एसटीपी प्लॅन केले असल्याचं आयुक्त सिंह यांनी या बैठकीत सांगितलं. जोडून सुट्ट्या आल्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आज सकाळी वाहनांची कोंडी झाली. द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात सकाळी 7 ते 8 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ प्रभाकर पांडुरंग आपटे यांचं काल ठाणे इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. पुण्यातील डेक्कन कॉलेज इथं त्यांनी दीर्घकाळ संस्कृत विषयाचं अध्यापन केलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे ते सदस्य होते तसंच भारतीय इतिहास संकलन समितीचे ते दीर्घकाळ कार्यवाह होते. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 21.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं अनुमान पुणे वेधशाळेनं वर्तवलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.